चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दोन हजार वीसच्या हंगामात साखरेच्या किमती 8% वाढू शकतील। क्रिसिल। हवामानाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागातील ऊस लागवडीत घट झाल्यानंतर साखर हंगाम 2020 साखरेचे दर 8% वाढून प्रति किलो 33 ते 34 रुपये होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात हवामानामुळे ऊस लागवडीमध्ये घट झाल्याने साखरेचे उत्पादन 10% कमी होण्याची शक्यता आहे, असे क्रिसिल यांनी अहवालात म्हटले। अहवालानुसार निर्यातीत 20% वाढ झाल्याने साखरेचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच एक रकमी निर्यातीचे अनुदान जाहीर केल्यामुळे 2019 3.8 दशलक्ष टन असणाऱ्या साखर निर्यातीमध्ये 2020 4.5 ते 5 दशलक्ष टन इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे। इथेनॉल विक्रीची मात्रा आणि साखरेच्या किमतीत 8% वाढ झाल्याने हंगाम 2020 कारखान्यांची स्थिती सुधारेल। 2019 हंगामात निर्यात झालेल्या साखर कारखान्यास सरकारने कच्चा माल ऊस प्रतिटन 139 रुपये अनुदान मंजूर केले। तसेच निर्यात साखर कारखाने आणि बंदर यामधील अंतरानुसार 1000 ते 3000 परिवहन अनुदानही देण्यात आले। यामुळे 2300 ते 4300 प्रतिटन साखर एकत्रितपणे निर्यात केली। हंगाम 2020 दिले जाणारे अनुदान तब्बल 10,440 प्रतिटन आहे। असे असूनही 6 दशलक्ष टन साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे क्रिसिलचे मत आहे।